ಅಲಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಸತತಂ ಕೀರ್ತಯಂತೋ ಮಾಂ ಯತಂತಶ್ಚ ದೃಢವ್ರತಾಃ ನಮಸ್ಯಂತ್ಯಶ್ಚ ಮಾಂ ಭಕ್ತ್ಯಾ ನಿತ್ಯಯುಕ್ತಾ ಉಪಾಸತೆ. ಮಹಾತ್ಮೆ ಕಸೆ ಭಸ್ತಾತ್ ಜೆ ದೈವೀ ಪ್ರಕೃತಿ ಯುಕ್ತ ಅಸಲೆಲೆ ಸರ್ವ ಭೂತಮಾತರಾಂಚಾ आधी असलेला मी अव्यय आहे असं जाणून महात्मे मला भासतात आणि ते सतत कीर्तनामध्ये लागतात. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. माझं सातत्याने गुणगान करत असतात. ध्यान करत असतात. आपल्या स्वतःला आवरत असतात. तसंच मला सर्वत्र सदा सर्व काळी नमन करत असतात. माझ्याशी नेहमीच युक्त असतात आणि उपासना करत असतात असं सांगणारा जो नवोध्यातला श्लोक आहे 14वा श्लोक त्याच्या शेवटी शेवटी भगवंतांचे आणि अर्जुनाचे संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी मोठे गोड वर्णन केलेले आहेत. हे सगळं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी देखील फार रसाळपणाने केलं. भगवंतांचे मुळातले शब्द देखील अत्यंत आनंददायी असे आहेत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरुनी उठविली यमलोकींची खुंटली रहाटी आघवी. सतत माझ्या गुणगानात मग्न असणारे त्यामुळं तीर्थांचं महत्व देखील कमी झालं. यांचं महत्व वाढलं. यमलोकामध्ये देखील कोणी जाईनात. सर्वजण जन्म मरणाचं खंडन करायला लागले. यमलोकीची रहाटणीच खुंटून गेली. आणि यम आणि दम मानसिक व्रत आणि शारीरिक व्रत ही कोणी करेनासच झालं. यम आणि दमांना अवकळा येऊन गेली. याचा अभ्यासच कोणी करेनासं झालं. कारण कीर्तनात इतके रंगून गेले की शारीरिक आणि मानसिक व्रत जी आहेत अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान अशा प्रकारची वेगळी व्रत करून मग काहीतरी प्राप्त करायचं या गोष्टींची गरज भासेनाशी झाली. याचं कारण काय? नित्य नवीन असं कीर्तन त्यामुळे पापच नाहीशी होऊन गेली. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवणाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष उखदासी नाही. तीर्थांना देखील पाप नाहीशी करण्यासाठी औषधाला पाप दिसेन असं झालं. ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ते पहाटे वीण पाहावित अमृते वीण जीववित योगे वीण दावित कैवल्य डोळा. कही एकाधेनी वैकुंठा जावे तो तिही वैकुंठची केले आघवे. कोणी एखादा पुण्य पवित्र देह ठेवल्यानंतर वैकुंठाला जात असे तर यांनी आहे तिथंच वैकुंठ निर्माण केलं, त्याच्या अवतीभोवतीच वैकुंठ झालं. आपण या वातावरणातून गेलेले आहोत. स्वामीजी जेव्हा होते तेव्हा अवतीभोवती वैकुंठ निर्माण झालेलं होतं. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व, अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबी न दिसे. मी वैकुंठामध्ये सापडणार नाही. एक वेळ सूर्याच्या उपासनेमध्ये मी सापडणार नाही. वरी योगियांचीही मानसे उमरडो निजाय, योग्यांच्या मनाला देखील ओलांडून मी निघून जाईन. योग्यांना देखील मी सापडणार नाही. परी तयापाशी पांडवा मी हारपला किवसावा, जेथ नाम घोषू गौ बरवा करीती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा प्रकारचं वर्णन अर्जुनाने ऐकलं. ध्यानाचं वर्णन अर्जुनाने ऐकलं. बाहेरी यमनियमांची काटी लाविली. यतंतश्च दृढव्रता, हा आपल्या दृढव्रतानी जे ध्यान करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी हठयोगाचं वर्णन केलेलं आहे. बाहेरी यमनियमांची काटी लाविली, आतू वज्रासनाची पौळी पन्नासिली. वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे. सतत प्राणायाम करतो आहे, वज्रासनामध्ये बसलेला आहे. येथ उल्हाट शक्तीचे नि उजीवडे, मन पवनाचे नि सुरवाडे. सतराव्येचे पाणी आडे बळी आवले. निरूपण करण्याचा मोह होतोय पण सत्य भक्ती सांगायचे. मन आणि पवन उत्तम रीतीने एकत्र येऊन उल्हाट शक्ती त्याचा उजेड चिदाकाशामध्ये पडला आणि सतराव्याचं जे अमृत होतं, सतरावी जीवन कला, सतराव्याचे पाणी आडे सरोवर प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या 15 काळा आणि 16 कळा म्हणजे अमावस्या. अमावस्येला चंद्र दिसतच नाही, त्यामुळे अमावस्येपासून प्रतिपदा आणि पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या 16 कळा. अशा रीतीने चंद्र दिसतच नाही, काही थोडा बहुत दिसतो आणि परिपूर्ण दिसतो पौर्णिमेच्या दिवशी. या ज्या 16 कळा आहेत त्याच्या बाहेर चंद्राची अजून एक कळा आहे की अमावस्येच्या दिवशी देखील तो परिपूर्णच असतो, त्याचा काही लोप झालेला नसतो, तो स्वरूपाने परिपूर्णच असतो. ही त्याची 17 कळा. तसं जीवभावाच्या अंगाने आपण आहोत, मानसिक भावानी आहोत, बौद्धिक भावानी आहोत, विकारांच्या भावानी आहोत. या आपल्या वेगवेगळ्या जर कळा असतील तर स्वरूपाच्या अंगाने आपण सदा सर्व काळ परिपूर्ण. ही 17 कळा. या 17व्या जीवन कळेचं अमृताचं सरोवर जणू या ठिकाणी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ते थोडस उपडं झालं, कलंडलं आणि त्याचं अमृत या योग्याला प्राप्त झालं. आपण जन्म मरण रहित असा बोध प्राप्त झाला तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विकारांची सपिली बोहिली इंद्रिय बांधोनी आणली हृदया आतू तव धारणावारू दाटीन नले महाभूताते एकवटिले मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र पाठी समाधी श्रियेचा अशेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला अशा प्रकारे ध्यानाचं वर्णन केलं. अर्जुन भारावून गेला आणि मग तो नमन भक्ती कशी करतो त्याचंही विलक्षण वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेला एक प्रकारे अत्यंतिक बहर आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले तरी दोन्ही पालव वेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मी वाचोनी चराचरी जाणती ना आदी ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी ब्रह्मदेवापासून ते चिलटापर्यंत माशीपर्यंत माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे सर्व ठिकाणी परमात्माच भरलेला आहे असं जाणतो आणि ते जाणून मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखील ये वस्तू उजू लुटती मीची म्हणवनी आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्या योग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्राचे निनावे नमुची आवडे जो जो दिसेल तो तो परमात्मा या भावानी तो नमनच करायला सुरुवात करतो ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत चिलटापर्यंत. जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले उंच भागात पडलेलं पाणी सखल भागात खळग्यामध्ये जसं सहज खाली जाऊन पोचतं तैसे नमीजे भूतजात देखिले ऐसा स्वभावोची तयांचा का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्रा अशेखा खालावती जे वृक्षाला फळ आली की त्याच्या फांद्या आपोआप लवतात तसे जीव मात्र पाहिले की हा आपोआप लवतो नमना करता म्हणून वागतो अखंड अगर्वता होऊनी असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या जिठाई अगर्वतेनी सर्व विश्वाकडे पाहतात आणि विनयशीलता हीच ज्यांच्या ठिकाणी संपत्ती असते आणि भूतमात्रांना पाहिल्यावर ते जय जयकार करतात जय जय मंत्रे माझा जय जयकार करतात नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीच जाहले ऐसे निरंतर मिसळले उपासिती. अर्जुना हे गुरवी भक्ती ही फार श्रेष्ठ भक्ती मी तुला सांगितली सांगितली तुझ प्रती आता ज्ञानयज्ञ यजिती ते भक्त ऐके आता ज्ञानयज्ञानी जे भक्त यजन करतात ते ऐक असं म्हणून पुढच्या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि मध्ये ओव्या लिहिल्या जवळपास 9-10 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या त्या मात्र भगवंतांचं हे निरूपण अर्जुनाला कसं भावलं आणि भगवंतांचे आणि अर्जुनाचे कसे संबंध आहेत त्याचं वर्णन करणाऱ्या ठरल्या. सतत कीर्तन करणं, सतत गुणगान करणं ही गोष्ट जीवाच्याही जीवातली आतली अशी आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या कीर्तनाची प्रेरणा ही बुद्धीतून नाही, अशा प्रकारच्या कीर्तनाची प्रेरणा ही हृदयातून देखील नाही, तर जीवाच्याही जीवातून, हृदयाच्याही हृदयातून जे कीर्तन करतात त्यांचं वर्णन आहे. ध्यानाची प्रेरणा मात्र मस्तकातली. बाहेरी यमनियमांची काठी लाविली, आतू वज्रासनाची पौळी पन्नासिली. हे वेगवेगळे साधना प्रकार जरी असले तरी एकाच प्राप्त पुरुषांनी ते संपादन केलेले असतात. ध्यानयोगी असतो तो चिदाकाशातून विश्वाकडे पाहतो, चिदाकाशात स्थित राहून विश्वाकडे पाहतो. जो अशा रीतीने कीर्तन करणारा असतो तो हृदयाच्याही हृदयातून सगळ्या विश्वाकडे पाहणारा असतो. आणि नमन करणारा असतो तो हृदयातून प्रेमभावाने विश्वाकडे पाहणारा असतो. आपण विश्वाकडे पाहतो ती संस्था एकच नाहीये. कधी आपण बुद्धीने विश्वाकडे पाहतो, कधी हृदयाने विश्वाकडे पाहतो. आई मुलाकडे जे पाहते ते हृदयातून पाहते, बुद्धीतून पाहत नाही. तुम्ही जेव्हा व्यवसाय करता तेव्हा विश्वाकडे बुद्धीतून पाहता, तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहता तेव्हा हृदयातून पाहता, आणि तुम्ही सद्गुरूंकडे पाहता तेव्हा हृदयाच्याही हृदयातून तुम्ही सद्गुरूंकडे पाहता. पाहणाऱ्या संस्था आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत, एकाच ठिकाणाहून आपण पाहत नाही. आणि जर याची गल्लत झाली, तुम्ही सद्गुरूंकडे बुद्धीतून पाहायला सुरुवात जर केली, ती सुरुवात असू शकते, पण नंतर तुम्ही हृदयातून सद्गुरूंकडे पाहता आणि त्याच्याही पुढे जाऊन हृदयाच्याही आतून तुम्ही सद्गुरूंकडे पाहता. तुम्ही तुमच्या मुलाकडे हृदयातून पाहता, प्रेमभावाने पाहता, पण तुम्ही तुमच्या मुलाकडे जर बुद्धीतून पाहायला सुरुवात केली की मुलाचे आणि तुमचे खटके उडायला सुरुवात झाली. समजा तुम्हाला मुलाचं काही पसंत पडणार नाही, मुलाला तुमचं काही पसंत पडणार नाही, आई तुमच्याकडे हृदयातून पाहते, म्हणून आधी ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणवनी स्वरूप माझे. हे बुद्धीचं जाणणं नाहीये, हे केवळ हृदयाचंही जाणणं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, जीवाचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. जीवाच्या जीवातून पाहिल्यामुळे मग तोही जीवाचा जीव आहे असं वाटायला लागतं. जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषणू नारायण. पाहण्याची दृष्टी हळूहळू आत आत खोल खोल जायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्नशील हवं. सगळ्या जगाकडे विश्लेषक म्हणून पाहू शकत नाही. विनोबा म्हणतात की आईने पाठीवरून हात फिरवला याचं विश्लेषण तुम्ही करू शकत नाही. इतक्या इतक्या लांबी रुंदीचा, इतकं इतकं वजन असणारा, त्या हाताला अशी अशी ऊब अथवा उष्णता असणारा हात इतक्या दाबाने फिरला अशा प्रकारे तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकत नाही. सगळ्या जगाकडे जर तुम्ही केवळ बुद्धीनी पाहायला गेलात तर फसगतच होईल. तुमच्या बुद्धीला सगळं समजतं असं समजू नका. तुमच्या हृदयाला मात्र प्रेम समजेल. म्हणून बऱ्याच वेळेला जगताकडे हृदयातून जर पाहिलं तर फरक पडेल. अगदीच व्यवहाराची वेळ येईल तेव्हा बुद्धीतून जगताकडे पहा. व्यवहाराची वेळ येईल तेव्हा आणि एरवी बुद्धीला बाजूला सारून हृदयातून जगाकडे पहा. करून जर पाहिलं तरी देखील समजेल की आपल्या अवतीभोवतीचं सगळं जीवनच बदलून जातं. तसं झाल्यामुळं मग अखंड अगर्वता होऊन असती. तयांची विनय हेची संपत्ती. जय 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 मंत्रे अर्पिती माझ्या ठाई असं होऊ शकतं. अर्जुना हे गुरवी भक्ती सांगितली तुझ प्रती. या तीन प्रकारच्या भक्ती आहेत. या तीन प्रकारच्या भक्ती तीन गुणांनी केल्या जातात. एक कीर्तनाची आहे, एक ध्यानाची आहे आणि एक नमन भक्ती आहे. एका व्यक्तीमध्ये या सगळ्या प्रकारांना हाताळण्याची क्षमता असते. कुठलीही एकच गोष्ट धरून बसू नये. स्वामीजींकडे एक भगिनी यायच्या. त्या म्हणायच्या की आम्ही सगळी सगळं बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहतो, हृदयातून कधीच पाहू नाही शकत, मुलाकडे देखील नाही पाहू शकत, नवऱ्याकडे देखील नाही पाहू शकत, घराकडे संसाराकडे देखील नाही पाहू शकत. या जीवनाला तरी अर्थ काय राहतो? ही गुरवी भक्ती आहे. आणि ही गुरवी भक्ती म्हणजे केवळ नमन भक्ती नाही, या सगळ्याच भक्ती. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या. आणि याच्यामध्ये पारंगत होणं, या सर्व प्रकारामध्ये पारंगत होणं हे गरजेचं आहे. हे प्राप्त पुरुषाचं वर्णन आहे. केवळ ध्यानातली पारंगतता म्हणजे सगळं नाही, केवळ कीर्तनातली पारंगतता म्हणजे सगळं नाही, आणि केवळ नमन म्हणजेही सगळं नाही. नमन करण्यासाठी देखील ध्यानही आवश्यक आहे, कीर्तनही आवश्यक आहे, आत्मस्वरूपाची ओळखही आवश्यक आहे. आणि मग बुद्धीला देखील बाजूला सारून नमन देखील करता यायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की नेहमीच तुम्ही बुद्धीला बाजूला सारून वागाल. माझ्याकडे एक महाराज आले ते इथलं असं एकूण पांढरपेशी वातावरण पाहिलं आणि मला म्हणाले की हार्दिकता श्रेष्ठ का बौद्धिकता श्रेष्ठ असं म्हणाले. तुकाराम महाराजांच्या कोणत्या तरी संस्थेमध्ये काम करणारे. मी म्हटलं का बरं असं का विचारताय तुम्ही? ते म्हणाले तुकोबांचं एक जीवन आहे, त्या जीवनावरून मी विचारतो की हार्दिकता श्रेष्ठ जगात की बौद्धिकता श्रेष्ठ. मी म्हटलं तुकोबांनी हार्दिकता आणि बौद्धिकता यांचा संगम साधलेला होता. ते म्हणाले आधी हार्दिकता का आधी बौद्धिकता? मी म्हटलं हा प्रश्नच जर बुद्धीच्या योगाने विचारताय, तुम्ही विचारताय तेव्हाच तुमची बुद्धी दिसतीये. तुम्ही हार्दिकतेतून असाल तर विचारणारच नाही असे. तुम्ही असं विचाराल. तुकाराम महाराजांना कुठेतरी काय म्हणायचं डिफेंड करण्यासाठी तुमच्या मनात जे तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे ती ठासून सांगण्यासाठी म्हणून तुम्ही हार्दिकता श्रेष्ठ बौद्धिकतेनीच कुठेतरी चर्चा करूनच तुम्ही सिद्ध करणार की नाही, पण मुळातच गोष्ट तशी नाहीये. कोणी तुम्हाला सांगितलं तुकाराम महाराजांच्या ठिकाणी बौद्धिकता नव्हती? असं शक्य आहे? आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी आठवावा. इथं हार्दिकता आहे का बौद्धिकता आहे? त्यामुळे अशा फंदात पडू नका. सगळ्या साधना कराव्या लागतात परमार्थाकरता, म्हणून हृदयातूनही पाहायला जमलं पाहिजे, हृदयाच्याही आतून पाहायला जमलं पाहिजे, बुद्धीतूनही पाहायला जमलं पाहिजे. ही गुरवी भक्ती आहे. सहजमी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. ही काय हार्दिकता आहे? ही बौद्धिकता आहे. आणि त्याचा शेवट, शब्द हे बहुसार उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी. मागोनी आली वाट सिद्ध ओळींची तैसी, तरले तरती गा आणिकही विश्वासी. हार्दिकता आहे. बाहेर पडल्यावर ते म्हणाले की स्वामी तयार आहेत बर का, जे घेऊन आले ते. तयार आहेत म्हणजे काय? मला तुम्हाला सांगायचं असं की सतत सतत एका समुदायामध्ये चर्चा करून करून असं होऊन जातं की तुकाराम महाराज म्हणजे अगदी भोळ्या भाबड्यांचे प्रतिनिधी. सतत एका समाजामध्ये चर्चा करून करून तुम्ही असं ठरवता की समर्थ म्हणजे काय, असे अगदी तेजस्वी खडखडाट सगळं बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहणारे. मग करुणाष्टकं काय आहेत? जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. आपण कोण विश्लेषण करणार? संत विरुद्ध संत, संप्रदाय विरुद्ध संप्रदाय, असं होऊ शकत नाही. ही गुरवी भक्ती आहे असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो तव आथी जी अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणतो खरंच ही गुरवी भक्ती आहे. आथी जी, जी खरंच ही गुरवी भक्ती आहे. हे दैविकीया प्रसादाचे करणे, मोठ्या दैववशात लाभलेल्या प्रसादाचं, प्रसादामुळं ही अशा प्रकारची भक्ती होऊ शकते. तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. ज्ञान ज्ञानयज्ञानी कसे यजन करतात हे तुम्ही सांगता आहात खरे आता इथून पुढं, पण तुम्ही जे मोठ्या दैविकीया प्रसादाचं असं जे बोलणं तुम्ही करता आहात, त्यांनी आम्हाला अमृताचं जेवण मिळालं. तुम्ही आता भले ज्ञानयज्ञांनी कसे यजतात हे सांगाल, पण हे जेवण पुरे कोण म्हणताय असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. अर्जुन सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, या शब्दांमध्येच रमलेला होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलं त्यामुळे तो अतिशय प्रभावित झालेला होता. ज्ञानयज्ञाचं तर ऐकूच, पण हे कोण पुढे म्हणतंय असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. या बोला श्री अनंते लागटा देखील तयाते. लागट दृष्टीने श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे पाहिलं. लागट दृष्टी म्हणजे किती प्रेमाची दृष्टी. मी मगाशी वर्णन केलं तसं हृदयाच्या दृष्टीने, हृदयातून भगवंतांनी अर्जुनाकडे पाहिलं, अत्यंत प्रेमाने पाहिलं. तुमच्याकडे कधी कोणी असं हृदयातून पाहिलंय तुम्हाला समजेल, तुमच्या सद्गुरूंनी पाहिलंय, हृदयाच्याही हृदयातून पाहिलंय. तसं श्री अनंतानी अर्जुनाकडे पाहिलं. या बोला श्री अनंते लागटा देखिले तया दे. मात्र शब्द लागटा असा वापरलाय, म्हणजे त्या प्रेमाने अगदी लिप्त होऊन आई कशी मुलाकडे लागट भावानी पाहते, किंवा नवीन लग्न ठरलेली मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे कशी लागट दृष्टीने पाहिल, लागट असा शब्द वापरलाय. या बोला श्री अनंते लागटा देखिले तया ते, की सुखावलेनी चित्ते डोलत वसे. आणि अशा रीतीने लागट दृष्टीने अर्जुनाकडे पाहून अर्जुनाला हे निरूपण आवडलंय हे लक्षात आल्यामुळं भगवंतांना सुखही झालं, आणि त्यामुळं त्या सुखावलेनी चित्ते डोलत वसे, भगवंत डोलायला लागले. असं भगवंतांना डोल आला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या डोलतू असेचा मला अनुभव आहे बरं का. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक खूप मोठे प्रचारक होते, नानाराव ढोबळे म्हणून, तर त्यांच्याकडे मी गेलो होतो. माझ्याबरोबर पंकजदादा गोळेकाका असेही होते. तिथं त्यांनी माझ्या मांडीवर शेजारी बसून घेतलं. वा मकरन तू आलास, असे डोलायला लागले. वा 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 असं म्हणाले. असे खूप आनंदाने असे डोलायला लागले ते. म्हणे भले केले पार्था एरवी अनवसरू सर्वथा. खरं म्हणजे हा युद्ध प्रसंग आहे. एरवी हा अनवसरू आहे. भले केले पार्था, तुला हे निरूपण आवडलं, भलं, खूप छान. असं असल्यामुळं या विशिष्ट प्रसंगी इतकं प्रेम निर्माण होणं आणि परमार्थाचं निरूपण ऐकत राहणं याकरता हा खरं योग्य अवसर नाही, हा अनवसर आहे. परी बोलवी तसे आस्था तुझी माते. पण तुझ्याबाबत जी आस्था आहे, मला प्रेम आहे, त्या प्रेमामुळं माझ्याकडूनही बोललं जात आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणताय. तव अर्जुन म्हणे हे काही, तुम्ही हे काय म्हणताय. चकोरी वीण चांदण्याची नाही, जग निवविजय हा तयाच्या ठाई स्वभावो की जी. येरे चकोरे तिये आपुलिये चाडे, चाचू करीती चंद्राकडे, तेव्ही आम्ही विनवू ते थोकडे, देव कृपा सिंधू. चकोर आणि चांदण यांचा परस्परांशी असलेला जो संबंध, चांदण्यामुळं चकोर चारा घेतो, चांदण्यातून चंद्राचा जे अमृत कण कोवळे, तर ते घेऊन चकोर जपतो. चकोराला चांदण्याखेरीज दुसरं काही जीवन नाही. जग निवविजे हा तयाच्या ठाई स्वभावो की जी. त्या चांदण्याच्या ठिकाणी मात्र जगाला निभवावं असा स्वभावच आहे. चकोर तर जिवंत राहतो. ये रे चकोरे तिये आकुलिये चाडे चाचू करीती चंद्राकडे. आपल्या जिजी विषयमुळे तो चंद्राकडे चोच करतो. तेवी आम्ही विनवू ते थोकडे देवो कृपा सिंधू. त्याप्रमाणे आम्ही आपल्या मुखाकडे पाहतो आहोत. आपण सांगावं आपण कृपा सिंधू आहात. जी मेघू आपुलिये प्रौढी जगाची आरती दवडी. एरवी चांदण आहे ते सगळ्या जगाला लाभदायक ठरतं. चकोराला विशेष लाभदायक ठरतं. मेघू आपुलिये प्रौढी जगाची आरती दवडी. आपल्या क्षमतेप्रमाणे मेघ सगळ्या जगाला शांत करतात. तशी धरती देखील शांत होते. सगळा निसर्ग सुखावतो. उत्तम पाऊस पडला की महागाई आवाक्यात येते. लोकांची वकवक संपते. काळजी संपते. आताचा तर काळ असा आहे की पेपर उघडावा. किती टक्के धरण भरले. धरण किती टक्के भरले. 60%. अजून अवकाश आहे. 70-80. एकदा 90-95-98 मग आपण पाहत देखील नाही. झालं. आपल्या पाण्याची तर सोय झाली. इतकं बचतीकडे तरी पाहतो का आपण. पासबुक पाहतो. धरण किती भरलं हे जास्त पाहतो. मेघू आपुलिये प्रौढी जगाची आरती दवडी. आणि जर त्यांनी ठरवलं तर एक दोन दोन दिवसाच्या वर्षावातच तो कितीतरी भरून टाकतो. सगळ्या जगाची आर्तता संपून टाकतो. वाचून चातकाची तहान केवढी. सगळ्या जगताची आर्तता जो दूर करतो. चातकाची काय कथा. चातकाची किती अशी तहान. जो फक्त मेघातून वर्षणारं पाणीच वरच्यावर झेलतो आणि पितो. वाचूनी चातकाची तहान केवढी तो वर्षावं पाहुनी. मेघ चिकार बरसतो. चातकाची केवढीशी तहान. ती तर शमणार आहेच. तसं आपण विश्वगुरु आहात. माझं समाधान तर आपल्यामुळे होणारच आहे असं अर्जुन भगवंतांना सुचवतो आहे. परी चुळा एकादिया चाडे जेवी गंगेतेची ठाकणे पडे. आपली तहान एक चूळ पाणी पिण्या एवढीच. पण तेवढ्यासाठी म्हणून गंगेवर जायला लागतं. त्याचा केवढा मोठा प्रवाह. देवी आर्त बहु का थोडे. तसंच माझं जे आर्त आहे जिज्ञास आहे तळमळ आहे ती जास्त आहे की थोडं आहे थोडी आहे याच्याकडे देवानी लक्ष देऊ नये. तेवी आर्त बहु का थोडे तरी सांगावे देवे. तेथे देवे म्हणितले राहे जो संतोषू आम्हा जाहला आहे. तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही. श्रीकृष्णांना देखील माहितीये की कोणी काम करून घ्यायचं असलं तर स्तुती करतो. हे श्रीकृष्णांना देखील माहितीये. ज्ञानेश्वर महाराजांना देखील माहितीये. काम करून घ्यायचं झालं तर थोडीशी मालकाची स्तुती जसे आपण करतो तर तसं तशी थोडी बहुत स्तुती करावी म्हणजे मग संतोषून आपलं काम तरी होतं. आपल्यालाच माहिती असं नाही, ज्ञानेश्वर महाराज शिष्य होते, त्यांना माहिती आहे सद्गुरूंना कसं रिझवायचं. तेथे देवे म्हणितले राहे जो संतोषू आम्हा जाहला आहे, पण गुरुत्वाच्या भूमिकेतून श्रीकृष्ण म्हणतायत असू दे, तुझी आर्तता, तुझी एकनिष्ठता, तुझी आवड, तुझं ग्रहण, तुझं श्रवण, हे सगळं पाहून आम्हाला जो संतोष झालेला आहे, तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही, या संतोषामुळे आम्ही तुला सांगणारच आहोत, आता तू स्तुती करावी आणि मग आम्ही सांगावं असं काही उरलेलं नाहीये. कसं लिहिलंय, पै परी सतू आहासी निकिया परी तेची वक्तृत्वा वराडिक करी. असंच निकिया परी चांगल्या रीतीने ऐक. तू माझ्या वक्तृत्वाबरोबर वराडिक कर, सोयरे संबंध निर्माण कर. मी तर आता सांगतोच आहे, अशीच आस्था ठेव, अशीच जिज्ञासा ठेव. पण नुसती आस्था आणि जिज्ञासा नाही तर नातेसंबंध निर्माण कर. माझं वक्तृत्व आणि तुझं श्रवण याची वऱ्हाडी खून जाऊन देत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पै परीस तू आहासी निकिया परी त्याची वक्तृत्वा वऱ्हाडिक करी, ऐसे पुरस्कारो नि श्रीहरी आदरिले बोलो. असं अर्जुनाला सुचवलं आणि मग मोठ्या आदरपूर्वक बोलायला सुरुवात केली. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते एकत्वेन पृथत्वेन बहुधा विश्वतो मुखम. खूप सुंदर श्लोक आहे पण आपल्या निरूपणाच्या कक्षेत आता येत नाहीये. सख्य भक्ती चाललेली आहे त्यामुळे आपण इथंच थांबणार आहोत. या नवव्या अध्यायात आलेली जी सख्य भक्ती आहे किंवा त्या योगाने अर्जुन आणि भगवंतांचे जे प्रेमाचे संबंध आहेत तर त्याचं वर्णन नवव्या अध्यायात पुरतं इथं संपलं. आता आपण दहाव्या अध्यायात पुढच्या रविवारी प्रवेश करू. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचहा यत्तेहं प्रियमाणाय वक्षामि हित काम्यया. तुम्हाला अत्यंत प्रिय आहेस, तुझ्या हिताच्या इच्छेने मी तुला सांगतो आहे, तू परत एकदा ऐक. भूय एव परत एकदा तू श्रवण कर. महाबाहो शृणु मे परमं वचः माझं परम वचन तू परत एकदा ऐक. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते सख्य भक्तीच्या अंतर्गत येतं. कारण शब्दच आहेत तू मला अत्यंत प्रिय आहेस, त्यामुळं तर ज्ञानेश्वर महाराज अजून आता कसं वर्णन करतील पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.